93.5 रेड एफएम वर 8:18 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि नाशिक मध्ये दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर यशस्वीपणे अनुभवायला मिळालेला आहे. ग्रीन कॉरिडॉरचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. ब्रेंडेड झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानाचा महत्वाचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आणि 5 अवयवांपैकी सर्वात महत्वाचे मानले जाणारे लिव्हर पुण्याच्या दिशेनं जाताना अडथळा यायला नको म्हणून पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करत अवघ्या 58 मिनिटांमध्ये गंगापूर रोड ते संगमनेर हे अंतर पार केलं. एकूणच या प्रवासाबद्दल मॉर्निंग नंबर 1 बोलूयात. पण ह्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या गोष्टीबद्दल आपण काही दिवसांपूर्वी बोललो सुद्धा होतो. ॲम्ब्युलन्स रस्त्यामध्ये उभी असते आणि आपण ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्ता देत नाही आणि ग्रीन कॉरिडॉर ही कन्सेप्ट राबवत असताना किती जास्त अडचणी अडथळे लोकांना समोर येतात, फेस करावे लागतात, त्यांबद्दल परत एकदा जरा उजळणी करण्याची गरज आहे. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी नाशकात घडतात. आपला सुद्धा या सगळ्या चांगल्या गोष्टींना चांगलासा आणि भारी भरीव असा हातभार लागलाच पाहिजे. मॉर्निंग नंबर 1 रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहू.